पुढील नोंद आहे गवार, क्लस्टर बीन. गवार ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सियामोप्सिस टेट्रॅगोनोलोबा आहे. भारतात सर्वत्र या शिंबावंत वनस्पतींची लागवड फळभाजीसाठी अर्थात शेंगांसाठी करतात. एकूण उत्पादनाच्या सुमारे 80% गवारीचे उत्पादन भारतात होते. तिचे सर्वाधिक उत्पादन मुख्यत्वे वायव्य भागात होते. जोधपूर भोवतालचा प्रदेश तिच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागाला लागून असलेल्या पाकिस्तानच्या प्रदेशातही तिचे उत्पादन होते. गवारीच्या वाढत्या मागणीमुळे अमेरिकेची संयुक्त संस्थाने ऑस्ट्रेलिया तसेच आफ्रिकेच्या विविध भागात तिची लागवड केली जाते. गवार ही सरळ आणि जोमाने वाढणारी वर्षायू वनस्पती असून 30 ते 60 सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढते. खोड खाचदार असे असते. पाने संयुक्त आणि त्रिदली असून पर्णिका लंबवर्तुळाकार तीक्ष्ण दातेरी आणि दोन्ही बाजूंना केसाळ असतात. फुले लहान किरमिजी रंगाची असतात. शेंगा जाड मांसल आणि गुच्छाने येतात. प्रत्येक शेंगेमध्ये 5 ते 12 बिया असतात. बिया काहीशा चौकोनी आणि चपट्या असतात. गवारीच्या शेंगा गोड शीतल रेचक आणि पाचक असून बद्धकोष्ठता आणि पित्त यावर गुणकारी ठरतात असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. शेंगांमध्ये अ ब आणि क ही जीवनसत्वे असतात. गवारीची लागवड फळभाजी हिरवा चारा दाणे हिरवळीचे खत आणि डिंक अर्थात खळ यासाठी करतात. रोजच्या आहारामध्ये गवारीचा समावेश करतात. दाण्यांमध्ये 35 ते 42% मगज असतो. दाण्यांमधील अंकुर काढून उरलेला भाग भ्रूणपोष तळून पांढरीपीठ मिळते. यात भ्रूणपोषित गॅलॅक्टोमॅनन हा डिंक असतो. पाण्यामध्ये तो मिसळून जी जेली तयार होते त्याला गवार डिंक असे म्हणतात. दुग्ध व्यवसायामध्ये आईस्क्रीम बनवताना तसंच चीज आणि मांस यांच्यावर प्रक्रिया करताना स्थिरक म्हणून हा डिंक वापरतात. याखेरीज कापड आणि कागद उद्योग खाणकाम स्फोटक पदार्थ सौंदर्य प्रसाधने अशा विविध उद्योगात गवार डिंक वापरतात. ही नोंद मनीषा कुराडे यांनी केली आहे.